नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. ऑपरेशन सिंदूर ही फक्त लष्करी मोहीम नसून ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे. याद्वारे देशाला देशभक्तीच्या भावनेनं भारून टाकल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाच्या 122 भागातून देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले,
ऑपरेशन सिंदूर के दौरान हमारी सेनाओं ने जो पराक्रम दिखाया है उसने हर हिंदुस्तानी का सिर ऊंचा कर दिया है. जिस सटीकता के साथ हमारी सेनाओं ने सीमा पार के आतंकवादी ठिकानों को ध्वस्त किया वो अद्भुत है. ऑपरेशन सिंदूर ने दुनिया भर में आतंक के खिलाफ लड़ाई को नया विश्वास और उत्साह दिया.
भारत निर्मित शस्त्र, उपकरणं, तंत्रज्ञान आत्मनिर्भर भारताचं द्योतक असल्यानं मोहिमेनंतर देशात व्होकल फॉर लोकल संकल्पनेला नवीन ऊर्जा मिळाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासंदर्भातील अनेक गोष्टी मनाला भिडणाऱ्या असल्याचं सांगताना एका दाम्पत्यानं आपल्या मुलांसाठी भारतात बनवलेली खेळणी घेण्यातून देशभक्तीची सुरुवात बालपणापासून करून देण्याचं, काही जणांनी आपल्या सुट्या देशातीलच एखाद्या सुंदर ठिकाणी घालवण्याचं निश्चित केल्याचं, तर युवकांनी वेड इन इंडियाच्या निर्धारातून देशातच लग्न करण्याचं ठरवल्याचं, तसंच भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या भेटवस्तूच घेण्याचा संकल्प केला आहे असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. भारताची खरी ताकद जनमानसाची जोडणी, जनभागीदारी ही आहे. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे देशात बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य देत राष्ट्रनिर्मितीत भागीदार बनवण्याचं भावनेनं आपलं एक पाऊल भारताच्या प्रगतीत मोठं योगदान ठरू शकतं असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी या माओवादग्रस्त भागात आता परिस्थिती सामान्य होत असून इथं पहिल्यांदाच बस प्रवासाची व्यवस्था झाल्यानं मूलभूत सोयीसुविधा पोहोचून जीवन अधिक सोपं होत असल्याचं मोदी म्हणाले. योगासोबतच आयुर्वेदाच्या क्षेत्रात पारंपरिक औषधी प्रणालीला चालना देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेसोबत झालेल्या सामंजस्य करारातून पूर्ण जगात आयुष वैज्ञानिक पद्धतीनं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येणार असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी क्रीडा संस्कृतीच्या महत्वाला यावेळी अधोरेखित केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी खेलो इंडिया स्पर्धेत बजावलेल्या गौरवपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. ते म्हणाले,
साथियो, इस बार खेलो इंडिया में कुल 26 रिकॉर्ड बने. वेट लिफ्टिंग स्पर्धाओं में महाराष्ट्र की अस्मिता धोने, ओडिशा के हर्षवर्धन साहू और उत्तर प्रदेश के तुषार चौधरी के शानदार प्रदर्शन ने सबका दिल जीत लिया. वहीं महाराष्ट्र के साईराज परदेशी ने तो 3 रिकॉर्ड बना डाले. साथियों, जो खेलता है वही खिलता है.
उल्लेखनीय स्टार्टअपची माहिती देताना पंतप्रधानांनी जालना इथल्या स्टार्टअपचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले,
जालना जैसे शहरों में कुछ स्टार्टअप 100% रिसाइकल मटेरियल से पैकेजिंग रोल और पेपर कोर बना रहे हैं. आप ये भी जानकर प्रेरित होंगे, 1 टन कागज की रिसाइकलिंग से 17 पेड़ कटने से बचते हैं और हजारों लीटर पानी की बचत होती है.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं हे नमूद केलं आहे की भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या मुख्यालयांवर आणि हालचालींच्या ठिकाणांवर अचूक आणि संतुलित कारवाई कशी केली. आतंकवादाविरोधातील भारताचा संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कतारमध्ये पोहोचलं आहे. कतारमधील भारताचे राजदूत विपुल यांनी शिष्टमंडळातले सदस्य सुप्रिया सुळे, आनंद शर्मा, राजीव प्रताप रूढी आणि अनुराग ठाकूर यांचं विमानतळावर स्वागत केलं. या दरम्यान द्रविड मुन्नेन कळघम द्रमुक पक्षाच्या खासदार कनिमोझी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हाकियाकडे रवाना झाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातीला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत. या शिष्टमंडळानं दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला साथ दिल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातचं आभार मानले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त राज्यभरात या आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागपूर इथं आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्था IIM आयोजित तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आज सकाळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.